आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावर वी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 80व्या स्वातंत्र दिसाच्या पूर्वसांजेर राष्ट्राक उद्देशून उलोवप करतल्यो. राष्ट्रपतींचे संबोधन सांजवेळा 7 आकाशवाणीच्या पुराय राष्ट्रीय नेटवर्काचेर प्रसारित जातले आनी दूरदर्शनच्या सगळ्या चॅनलांचेर हिंदींतल्यान आनी उपरांत इंग्लिशींतल्यान प्रसारित जातले. दूरदर्शनाचेर हिंदी आनी इंग्लीश भाषेंतल्यान संबोधनाचे प्रसारण जाले उपरांत दूरदर्शनाच्या प्रादेशिक चॅनलांचेर प्रादेशिक भाषांनी प्रसारण जातले. आकाशवाणी आपल्या प्रादेशिक नेटवर्कांचेर राती 9:30 प्रादेशिक भाषांनी हाचे प्रसारण करतली. परवरे उड्डाण पुलाचे 10 सप्टेंबराक केंद्रीय रस्तो येरादारी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांच्या हस्तुकी उक्तावण जातले. जाल्यार पेडण्या पत्रादेवी वाठारांत आशिल्ल्या नूतनीकरण केल्ल्या हुतात्मा स्मारकाचे 25 ऑगस्टाक केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांच्या हस्तुकी उक्तावण जातले अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या. परवरे मंत्रालयान घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार तांणी ही माहिती दिली.
परवरी फ्लायओव्हर हाजे इनॉग्रेशन 10 सप्टेंबरा दीस सांजचे माननीय नितीन गडकरीजी हांच्या हस्ते करपाचे आसा. आणि त्याचबरोबर पत्रादेवीचं स्मारक, या स्मारकाचे उक्तावण 25 ऑगस्टाक आम्ही देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांच्या हस्ते करपाचे आसा.
काल झाल्या मंत्रिमंडळाच्या बसकेन कॉम्युनिट आदी खातीर 100 पदांची निर्मिती करपाचो निर्णय झाल्याची माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली.
CLDC, MTS, इंटू द कोमुनिदाद, नॉर्थ गोवा, साऊथ गोवा आणि सेंट्रल झोन तिनूय कोमुनादिनी असा. इट इज ऑल टुगेदर 150 सुमारे कॉमन कॅडर फॉर द ग्रुप CND एम्प्लॉईज अंडर द कलेक्टर नॉर्थ, कलेक्टर साऊथ अँड कलेक्टर अँड कुशावती डिस्ट्रिक्ट. कॉमन कॅडर त्या हांगासर थंयसर थंयसर हांगा सगळ्यांक घालपाक मेळटा. ह्या डिस्ट्रिक्टातल्या त्या डिस्ट्रिक्ट कलेक्टर स्टाफ CND कॅटेगरीतलो स्टाफ. इट इज अन ओल्ड नॉन एक्झिस्टिंग कंझ्युमर रिकॉर्ड सिस्टम इन द करंट सॅप बिलिंग सिस्टम एट नलिफिकेशन फॉर द एरियस अमाउंटिंग ₹12 करोड. अशा लोकांक हे माफ केल्ले बील.
त्या भायर ज्योती विद्यालयाच्या विद्यार्थ्यां खातीर दवरले उदका संसाधन खात्याची 2700 परस चड चौखण मेत्र जमीन दिवपाचो निर्णय मंत्रिमंडळाच्या बसकेन जाला. अर्थीक रित्यान दुबळे आशिल्ल्या कर्मचाऱ्यांच्या भरतीची जापसालदारकी समाज कल्याण खात्या कडल्यान कार्मिक खात्या कडेन दिवपाचो निर्णय बसकेन जाला. तशेंच GST कायदो दुरुस्ती विधेयकाक मंत्रिमंडळान मंजुरी दिल्या अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. गोय विधानसभेची वेचणूक 2026 जावप शक्य असा. वेचणुकेचे वेळापत्रक वेचणूक आयोग जाहीर करतलो असे मुखेलमंत्री सावंत हांणी सांगला. मंत्रालयान विधानसभा वेचणुकेविशी उलयतना तांणी ही माहिती दिली. विधानसभेचो कार्यकाळ मार्च 2026 सोपता. ताचे पयली विधानसभेची वेचणूक जावप आवश्यक असा. कदम येरादारी महामंडळान नव्यान खरेदी केल्ल्या 53 आसनांच्या बशींचे आज सकाळी 10:30 पणजेन कदम बसस्थानकार आयोजित केल्ल्या कार्यावळीन लोकार्पण जातले. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, येरादारी मंत्री मॉविन गुदिन्हो आनी कदम येरादारी महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकार बावटो दाखोवन बसींचे लोकार्पण करतले. गोयातल्या सगळ्या इश्कोलांनी आज 14 ऑगस्टाक विभाजन विभिषिका यादस्तीक दीस पाळचो अशें शिक्षण खात्यान मागला. देशाच्या फाळणीच्या इतिहासीक म्हत्वाविशीं आनी त्या वेळच्या घडणुकांची विद्यार्थ्यां मदीं जागृताय निर्माण करपाच्या उद्देशान गोंय सरकारान हो निर्णय घेतला. पणजे पोरण्या सचिवालया मुखार जावपा आशिल्ल्या राज्य पावण्यावेल्या स्वातंत्र्य दीस सुवाळ्यान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी उत्कृश्ट सेवे खातीर पुलीस अधिकाऱ्यांक पदकां भेटयतले. हेड कॉन्स्टेबल येरादारी विभाग जुबेर मॉमीन हांकां राष्ट्रपती पुलीस पदक, पुलीस उप अधिक्षक येरादारी विभाग सुदेश नार्वेकार, पुलीस अधिक्षक गुरदास कावडे आनी गुरदास कदम हांकां पुलीस पदक प्रदान करतले. पत्रादेवीच्या हुतात्मा स्मारकाकडे फाल्यां 15 ऑगस्टाक सकाळी 11:30 आयोजित केल्ल्या स्वातंत्र्य दीस कार्यावळीत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हुतात्मा स्मारकाचेर पुष्पचक्र अर्पण करतले आनी उपरांत राष्ट्रीय तिरंग बावटो उबयतले. ह्या कार्यावळीत बालभवनाची भुरगीं वंदे मातरम गीत सादर करतली. गोंयांत 14 ते 19 ऑगस्ट मेरेन मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. 19 ऑगस्ट मेरेन गोंयांतले चडांत चड तापमान 31 ते 32 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 25 ते 26 डिग्री सेल्सियस मेरेन आसतलें अशी शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. स्विमींग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शना खाला ओडिशा राज्य स्विमींग असोसिएशना वतीन आयोजित केल्ल्या 52व्या ज्युनियर राष्ट्रीय स्विमींग चॅम्पियनशीप 2026 सर्ती खातीर गोंयच्या स्विमींग पंगडाची घोषणा जाल्या. सर्त 18 ते 23 ऑगस्ट मेरेन ओडिशांत भुवनेश्वर शारांत जातली. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो आज सांच्यो 7:00.